ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमः ओम विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण। आजचा थोडासा टेक्निकल विषय आहे, मे बी आपण दोन पार्टमध्ये घेऊ म्हणजे थोडंसं जे ऐकू ते डायजेस्ट होईल आणि पुढच्या म्हणजे 15 तारखेला आपण पुढचा पार्ट घेऊया। जमलं तर मे बी पूर्णही घेऊ, लेट्स सी हाऊ द थिंग्स गो बाय। तर हे विषय आपण भगवद्गीता कोर्समधले घेऊन त्याला अजून डिटेलमध्ये जात आहोत। तर गीता कोर्समध्ये आपण ऐकलं होतं की भगवंतांच्या कृष्ण किंवा कृष्णनंतर म्हणूया की भगवंत म्हणजे नक्की कोण, कारण का भगवद्गीतेत भगवंत म्हणतात तो श्लोक मला काय मग आता चटकन आठवत नाही, 7व्या अध्यायात आहे। हां, असंशयम समग्रम माम। असंशय मीन्स विदाऊट डाऊट अँड समग्रम मीन्स कम्प्लिटली। तर भगवंतांची आपल्याला सेवा करायची आहे, भक्ती करायची आहे 100% सगळ्यांनी जगातल्या केली पाहिजे, पण वी शूड ऑल्सो अंडरस्टँड दॅट इट हॅज टू बी डन विथ सम बेसिक नॉलेज। तर काही लोकांना रिडिंग कॅपॅसिटी असेल ते रीड करतील, सम पीपल मे नॉट बी सो मच इंटेलेक्च्युअली ॲप्टिट्यूड की नाही एवढं कुठे वाचन बिचन करायचं भगवद्गीता वगैरे, देन दे कॅन हिअर, ते ऐकू शकतात। सम पीपल मे नॉट इवन लाईक टू सिट अँड हिअर, त्यांचा तो स्वभाव नाही आहे, काय म्हणतात त्यांचं ते पिंड नाही आहे। मग ते असं थोडं थोडं इम्पॉर्टंट पॉईंट्स तर इकडे इकडे ऐकू शकतात ॲटलिस्ट थोडं, इफ नॉट कम्प्लीट। आता आपण कसं डिटेलमध्ये थोडं जातोय, आपण म्हणून आपण एक मिडियम लेवलच्या डिटेल आहोत, खूप डिटेलला पण नाही होत आणि एकदम शॉर्टला पण नाही होत। हां, सो अगदी बेसिक जसं शिल प्रभुपाद और भक्तिजन ठाकूर एकदा होते, ते कोणते एक तो माळी होता त्यांच्या गौडियामठमध्ये, माळी म्हणजे गांडनर। तर ते जातो आहे त्यांनी विचारलं की कृष्ण कोण आहेत, तर तो कायम जप करायचा त्याचं गार्डनिंग काम करताना, ते म्हटले ते परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत। आणि असे बेसिक 2-4 प्रश्न अजून विचारले भक्तिजन ठाकूरांनी, तर ते म्हटले सी ही इज ऑल्सो नोईंग अबाउट कृष्ण, ही कॅन ऑल्सो गो बॅक टू गॉड। ते अगदीच बेसिक 4-5 पॉईंट होते, पण तेवढं तरी आपण समजून भगवंत म्हणतायत की मला तुम्ही कम्प्लिटली समजून विदाऊट एनी डाऊट अँड कम्प्लिटली देन यू वर्शिप मी। हां, दॅट इज अ मोर इफेक्टिव्ह ऑर बेटर वे, चांगल्या प्रकारे ते भगवंतांची सेवा होणार आहे। म्हणून आपण हा थोडासा टेक्निकल विषय जरी असेल हां तरी आपण घ्यायचा प्रयत्न करत आहोत। तर भगवंतांच्या विषयी हां की कोण, कारण का या जगामध्ये भरपूर आयडियाज, म्हणजे वेगळ्या धर्माच्या म्हणत नाहीत हिंदू मुस्लिम ख्रिश्चन, त्या तर अजून वेगळ्या झाल्या, पण इवन इन इंडिया और इवन इन द होल वर्ल्ड की परम पुरुषोत्तम, व्हॉट इज दॅट सुप्रीम? ओके, देअर कॅन बी सम पीपल हु विल से देर इज नो सुप्रीम, दे विल से सम, काही लोक म्हणतेले निसर्गच सुप्रीम आहे, निसर्गाच्या चक्राने सगळं चालू आहे। हां, काही लोक म्हणतात निसर्ग चालू आहे, असं असं कायमचंच चालत राहणार आणि आपोआप असं रॅन्डमली मनुष्य समाज कोणत्या तरी दिशेला जातोय। आता आपण कसं ऐकतो वैदिक शास्त्रात की कलियुगामध्ये हे सगळं लक्षणं होणारच आहेत, इन सत्ययुगात देअर आर पीपल हु सत्व कोणी ते ध्यान करत बसायचे वगैरे, पण काही लोक म्हणतात हे नाही, हे आपलं लॉज लॉज ऑफ मटेरियल वर्ल्ड दे आर सुप्रीम, त्यांच्या लॉज ऑफ फिजिक्सनी सगळं चालू आहे, भगवंतांची वगैरे काही गरज नाही। हा काही लोक म्हणतील सुप्रीम आहे पण दॅट इज ओनली सम ब्राईट लाईट समवेअर, हां काही लोक म्हणतील एक शक्ती आहे, हां काही लोक म्हणतील निसर्गच हे सुप्रीम आहेत, हां काही लोक म्हणतील आत्मा आहे तो सुप्रीम, असं भरपूर वेगवेगळ्या कल्पना या जगामध्ये सुप्रीमच्या आहेत असू शकतात। आणि वेगवेगळ्या धर्माचे लोक तर आपापल्या धर्माच्या जे भगवंतांना म्हणतात त्या त्या धर्मात त्याला ते सुप्रीम म्हणतील, पण आपण ह्या सगळ्या लिमिटेड कॉन्सेप्टनी पुढे जायचं नाही आहे। पण एक आहे हे सगळे लोक एक कबूल करतात, हे काय अगदी नास्तिक लोक जरी असतील, दे हॅव टू आन्सर व्हॉट इज द अल्टिमेट सुप्रीम. ते म्हणतील की हे निसर्गाचे लॉज आहेत तेच सुप्रीम आहेत. हां, नास्तिक लोकांना असं सांगता येत नाही की काहीच नाही इथे, हा ॲक्च्युली अप्पा अप्पा म्हणजे विदाऊट एनी डायरेक्शन ऑर कंट्रोल, सम कंट्रोल इज देअर, सम ऑर्गनायझेशन इज देअर. जसं आपण पाहतो की ते ॲटॉमिक नंबर वगैरे मॅनेजमेंट आहे, काहीतरी सिस्टम आहे. मग तो प्रश्न असा नक्कीच येतो की लॉज कुठनं आले, लॉज कोणी बनवले? ते म्हणले नाही नाही, हे सगळं असं कायमचं आहे, मटेरियल वर्ल्ड विथ द लॉज इट इज रनिंग. सो बेसिकली आपण जरी अशा अनेक प्रकारे लोक म्हणत असतील, आपण त्याच्यावर सगळ्या चर्चा करूया वेगवेगळ्या आयडियाजवर, पण एक आहे की आपल्याला हे कळतं अगदी नास्तिक लोक असतील तरी की काहीतरी एक सुप्रीम कॉज पाहिजे. भले तुम्ही तुम्हाला लॉज म्हणा, निसर्ग म्हणा, आणि जे आस्तिक लोक आहेत ते परमात्मा, ब्रह्मज्योती, लाईट, आणि कोणी देवी देवता किंवा कशालाही म्हणू शकते. हां, जे नास्तिक आहेत त्यांना पण काहीतरी एक लॉज किंवा काहीतरी एक सुप्रीम त्यांना म्हणावं लागेल. म्हणजे त्यांना ते सुप्रीम गॉड नाही म्हणणार, पण सुप्रीम हु इज मॅनेजिंग ऑर रिस्पॉन्सिबल बिहाइंड दिस होल एक्झिस्टन्स. एनिवे, भगवद्गीतेनुसार भगवंतांचे तो पराशर मुनींनी भगवान शब्दाची व्याख्या सांगितली आहे, ते आज आपण चर्चेत घेत नाही आहोत, की भगवंतांकडे सहा ऐश्वर्य कायमचे पाहिजेत. सुप्रीम स्ट्रेंथ, सुप्रीम ब्युटी, सुप्रीम नॉलेज, सुप्रीम रिनन्सिएशन, सुप्रीम पॉवर आणि काय राहिलं, इंटेलिजन्स. ह्या सहा वस्तू ज्यांच्याकडे आहेत संपूर्ण मात्रेमध्ये कायमच्या, ते भगवंत आहेत. तो एक प्रकारची अंडरस्टँडिंग झालं. इथे आपण जे घेतलं आहे सुप्रीम म्हणजे ही इज द सुप्रीम सोर्स ऑफ एव्हरीथिंग, पहिला एस, सुप्रीम प्रोप्रायटर, मालक पण असणे आवश्यक आहे भगवंतांना. स्त्रोत आहे, अनेक फॅक्टरी अनेक वस्तूंचं उत्पादन करतात पण नंतर ते विकून टाकतात, मग त्याचे मालक ते राहत नाहीत, हां दुसरं कोणतरी मालक बनते. कृष्ण हे कायमचे सोर्स आहे सगळ्यांचे, कायमचे सगळ्याचे मालक पण आहेत. हां, ही इज एन्जॉयर ऑल्सो, हां नॉट ओनली. जसं कधी बरेचदा असं होतं, राजाच्या मोठ्या महालामध्ये राजा भरपूर वस्तूंचा मालक असतो, काही काही लांब लांब त्याचे फ्रूट गार्डन असतात, पण खरं एन्जॉय दुसरेच लोक करत असतात. ही इज ओनर, पण त्याला कुठे वेळ असेल इकडे जाऊन एन्जॉय करायला. हां, सो कृष्णा इज सुप्रीम एन्जॉयर ऑल्सो, सुप्रीम लॉर्ड अँड सुप्रीम कंट्रोलर. हे चार वस्तू, चार ॲट्रिब्यूट्स भगवंतांकडे पाहिजेत जर आपण त्यांना सुप्रीम म्हणणार असू तर. तर हा जो अनेक नास्तिक लोकांना किंवा आपण म्हणू सेमी आस्तिक लोकांना जे म्हणतात सुप्रीम काहीतरी आहे पण भगवंत नाही आहेत, हां, त्याचा हा कॉमन प्रश्न असतो. आपण आर्ग्युमेंट सांगितली की बघा कृष्णा इज द सोर्स ऑफ एव्हरीथिंग, सगळ्याचे स्त्रोत ते आहेत. मग त्यांना असं वाटतं की आपण इंटेलिजंटली एक प्रश्न विचारतोय, आणि त्यांचा कॉमन प्रश्न असा असतो की व्हॉट इज द सोर्स ऑफ कृष्ण, कृष्णाचा स्त्रोत काय आहे. आणि त्यांना वाटतं आपण खूप छान प्रश्न विचारले, किती उत्तम, बघा कृष्णाचा सोर्स काहीच नाही आहे. पण इथे आपण म्हणूया, आमच्या मॅडम आहेत फिनोएक्समधल्या, हां, आणि कॉलेज स्टुडंट्स असताना आम्ही ती अगदी स्टुडंट्सची भाषा वापरायचो, सॉरी ती भाषा इथे एवढी हे नाही आहे, पण स्टुडंट्सची भाषा ठीक आहे, बेसिकमध्येच राडा आहे वगैरे, हां असं ते स्टुडंट्सची भाषा असते की बाबा तू काहीतरी हे सब्जेक्ट्सचं करते पण तुझ्या ते बेसिक्समध्येच गडबड आहे, मग तुला वरचं काय कळणार आहे. तसंच हा जो प्रश्न आहे हा बेसिकमध्येच गडबड असलेला व्यक्ती विचारू शकतो की भगवंतांचा स्त्रोत काय, कारण की त्याला भगवंत हे कोणीच हे कळलंच नाही. हां, आणि ह्याकरता आपण गीता कोर्सला उदाहरण घेतलं तर मला माहीत नाही तुम्हाला दोघींपैकी त्या दिवशी कोण होतं का कोण नव्हतं, आणि असेल तरी आपल्याला आठवायला ते कठीण आहे, एवढं जुनं, इट्स व्हेरी डिफिकल्ट, पीपल हॅव व्हेरी वीक मेमरीज इन कलियुगा. हां, एक कालचं आपल्याला आठवायला तरी खूप झालं. सो एनिवे, पण शॉर्टमध्ये मी ते घेतो आहे. हां, पहिलं हे इलॉजिकल काय, कारण का सुप्रीम गॉड इज दॅट बाय डेफिनेशन, आपण डिफाईन केलं आहे ही इज द सोर्स ऑफ एव्हरीथिंग अँड ही हॅज नो अदर सोर्स, म्हणजे ते सगळ्याचे स्त्रोत आहेत आणि त्यांना कोणताही दुसरा स्त्रोत नाही. फॉर एक्झाम्पल आपण बायोलॉजिकली ट्रेस बॅक करायचं चालू केलं, मी माझे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, अगदी डार्विनचा नियम झाला आहे का नाही झाला याच्यावर खूप मतभेद असतील. हां, डार्विन म्हणतो झाला आहे, वैदिक शास्त्र म्हणतात असं काय एव्होल्युशन होत नाही, सगळे स्पेसिस कायमचे असतात. कोणत्याही प्रकारे जरी गेलो डार्विनच्या नियमानुसार, मनुष्य मनुष्य करत मंकी गेलो तो मंकी मंकी करत, किंवा मनुष्य मनुष्यच नुसता गेलो वैदिक, कुठेतरी त्याचा सोर्स स्ट्रेट आउट व्हायला पाहिजे. हां, कुठेतरी त्याचा सोर्स जे आहे की सगळ्याचं कारण काय, व्हॉट इज द सोर्स ऑफ, मग भले दगड, ओके डार्विनच्या नियमानुसार आपण सगळे दगडापासून आलो, ठीक आहे तो दगड कुठून आला, भले तो डेड असेल आपण आलंय आहोत असं सोर्स तुम्ही स्ट्रेस करत गेले ट्रेस करत गेले मागे समजा जाऊ शकलो तर ते जे सगळ्याचे जे सोर्स आहेत आणि ज्याचं कोणीही सोर्स नाही हां त्याला सुप्रीम आपण म्हटलं पाहिजे. आमचे आजकालचे सायंटिस्ट लोक त्याला बिग बँग म्हणतात. तोच अर्थ आहे की तो सगळ्याचा सोर्स आहे पण त्याचा सोर्स नाही कारण का बिग बँग व्हायला पण काहीतरी मटेरियल लागलं आणि त्याचे कुठल्याला ते सांगत नाहीत ते सांगू शकत नाहीत त्यांना नेते होतं. हां सो बेसिकली प्रभुपाद म्हणतात यू कॉल कृष्ण वी कॉल कृष्ण एज गॉड अँड यू कॅन यू कॉल सम पार्टिकल ऑर सम मॅटर एज गॉड. पण त्या बिग बँगचा जो जिथे बँग झाला तो जो सोर्स आहे त्याचा सोर्स ते बोलत नाहीत पण त्याला काही सोर्स नाही आहे आणि तो सगळ्यांचा सोर्स आहे. सो प्रॉब्लेम यू कॉल म्हणजे फरक काय आहे तुम्ही लोक आहात ते मट्टी मट्टी म्हणजे प्रभुपाद सॉइल सॉइलला सुप्रीम गॉड म्हणताय आम्ही लोक सुप्रीम खरोखर इंटेलिजंट डिझायनर सुपर इंटेलिजंटला सुप्रीम गॉड म्हणतोय. कुठेतरी सुप्रीम सोर्स लावला आपण पोचतच आहोत. हां आजकालच्या वैज्ञानिक लोक मडला किंवा रॉकला सुप्रीम गॉड म्हणत असतील एक जो कोण पहिला रॉक होता जिथनं सगळं जग आलं. आणि मोस्ट वंडरफुल थिंग इज मग ह्या जगामध्ये सगळे नियम आले म्हणजे फिजिक्सचे नियम ज्याने हे जग सगळं काय जागतिक तारे ग्रहांचे मुवमेंट्स कंट्रोल होत आहेत पण ते कुठनं आले ते आपोआप आले. ओके एनिवे जसं इथे प्रभुपाद ओके पहिला तर प्रभुपादने इलॉजिकल क्वेश्चन करता काय पॉईंट सांगितलेत जे गीता कोर्सला आपण घेतलं होतं तो होता ट्रेनचा एक्झाम्पल की ट्रेन आहे इंजिन आहे आणि मागे डबे आहेत तर शेवटचा डबा सेकंड लास्ट डबा त्याला ओढत असतो म्हणून तो जात असतो असं करत करत आलो तर फर्स्ट डबा का सॉरी सेकंड डबा पुढे का जातोय कारण का फर्स्ट डबा त्याला ओढतोय. हां सो आपण काय अनुभव घेतला की प्रत्येक डब्याला कोणतरी डबा ओढतोय म्हणून ते पुढे जात आहेत आणि मग फर्स्ट डब्याला का पुढे जातोय कारण का तो फर्स्ट डबा पुढे जातोय कारण का इंजिन त्याला ओढतोय. बट दॅन वी सी इंजिनला कोण ओढत नाही. हां इंजिनला सो कोणी प्रश्न विचारला की अरे इंजिनला कोण ओढतंय सगळ्या डब्यांना कोणतरी ओढतंय ना मग इंजिनला पण कोणतरी ओढलं पाहिजे. हा काय खूप बुद्धिमानीचा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न हेच दाखवतो की त्या व्यक्तीला इंजिनबद्दल काहीच माहीत नाही कारण का इंजिनला कोणी इंजिन अशी जी वस्तू आहे की त्याला खरा ओढायची गरज नसते. हां तरच ते इंजिन आहे आणि ते सगळ्यांना ओढत असतं इतर डब्यांना. सो इफ समवन आस्क ओके देन हु इज पुलिंग द इंजिन इंजिनला कोण ओढतंय म्हणून अरे तुला म्हणजे हा प्रश्न इलॉजिकल आहे की इंजिनला कोण ओढतंय. हां किंवा वीज कुठून आली अनदर एक्झाम्पल पंख्यात वीज आली त्या सॉकेटमध्ये सॉकेटमध्ये त्या वायरमध्ये त्या स्विचमध्ये स्विच करत 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 काय आमचा मेन स्विच एम एस सी वीच्या लाईनी मग त्या ट्रान्समिशन लाईनी जे काय करत करत आपण जनरेटरला पोचलो आणि मग प्रश्न विचारला की मग त्या जनरेटरमधनं वीज कुठनं येते. सो दॅट इज अ इलॉजिकल क्वेश्चन कारण का जनरेटर इज दॅट वेअर इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड भले ते हायड्रो पॉवर कोल पॉवर वापरत असेल. हां पण तिथे वीज बनत असते. सो बेसिक त्यांना माहीत असेल तर आणि त्यांना तर आम्ही खूप छान प्रश्न विचारला पण तसं नाही आहे. आपण अशा आहोत की ज्यांच्या कोणी सोर्स नाही दॅट इज बाय डेफिनेशन गॉड. भले आपण तो दगड सापडला तो दगडला म्हणू पण दॅट इज द डेफिनेशन की ते दगडाचा काही सोर्स नाही पाहिजे. हां अर्थात ते दगड प्रभुपाद म्हणतात मोर लॉजिकल इज टू ॲक्सेप्ट एज अ सुप्रीम पर्सन दॅन अ स्टोन हा विच इज द सोर्स ऑफ एव्हरीथिंग ते नक्कीच लॉजिकल नाही वाटत. पण एनिवे तर अजून एक उदाहरण देतात इथे आपल्या आजचे हे नोट्स बनवलेत की एखादी कादंबरी असते आणि एखादा लेखक त्या कादंबरीमध्ये भरपूर काय काय रंगवून रंगवून कथा एखादा काय स्त्री पुरुष मित्र मैत्रिणी त्यांचं काय बिझनेस वगैरे असं भरपूर काय काय कादंबरी लिहितो आणि एखाद्याने व्यक्तीने ती कादंबरी पहिल्यांदा आयुष्यात वाचली एखाद्या व्यक्तीने आणि मग त्यांनी विचारलं त्याला असा काही विशेष अनुभव नाही आहे अरे हे सगळी कादंबरी ठीक आहे पण कादंबरीचा जो ऑथर आहे तो इथे ह्या कादंबरीमध्ये कोणता पात्र येतो. हां विच इज दॅट ऑथर डुईंग द रोल म्हणजे हा ऑथर आपण असं म्हणू की ह्या सगळ्या कादंबरीमध्ये जे काही पात्र आहेत 10-15 त्यातला ऑथर कोण आहे. मोस्ट प्रॉब्ली ऑथर त्यातला कोण नसतो ऑथर बाहेरचा असतो आणि तो बाहेरून म्हणजे त्या ऑथरने कादंबरीतले पात्र बनवले त्या ऑथरने कादंबरीतल्या घटनाक्रम बनवल्या त्या ऑथरने कादंबरीतली स्टोरी लाईन बनवली त्या ऑथरने स्टोरीचे डिटेल्स बनवले आणि त्या ऑथरने मग ती कादंबरी लिहून काढली आणि तो ऑथर जो आहे तो कादंबरीपेक्षा बाहेर आणि सेपरेट आहे. कादंबरीचं एक्झिस्टन्स त्या ऑथरच्या एक्झिस्टन्सवर अवलंबून आहे पण ऑथरचं एक्झिस्टन्स काय कादंबरीच्या एक्झिस्टन्सवर अवलंबून नाही आहे. हे उदाहरण तेच झालं की भगवंतांचं अस्तित्व आहे त्या भौतिक जगताच्या अस्तित्वावर अवलंबून नाही आहे पण भौतिक जगताचं जे अस्तित्व आहे ते भगवंतांच्या अस्तित्वावर नक्कीच अवलंबून आहे. आणि जसं या कादंबरीमध्ये ऑथरचं अस्तित्व नसणार आहे, बरेचदा नसतं, त्याप्रकारे या जगामध्ये तुम्हाला इमिडिएटली भगवंत येऊन त्यांचं काय कार्य करतात, ॲक्टिव्हिटीज करतात असं काय होणार नाही आहे. बेसिकली जसं ओके, आता हा जो शब्द आहे ना, ह्या शब्दातला पण थोडा अर्थ आपण विचार केला जाय. क्रिएशन, हा क्रिएशन म्हटलं, आता थोडंसं सायंटिफिक अँगलनी मराठीत कसं बोलूया बघूया. क्रिएशन, निर्मिती म्हटलं की कुठेतरी मॅडम तुमचा टॉपिक कोणता आहे हो?
इलेक्ट्रॉनिक्स.
त्याच्यात असे एक दोन
ॲटम्स.
हां अच्छा, ओके, हां ठीक आहे, हरे कृष्ण, थँक्यू, वंडरफुल. तर क्रिएशन हा शब्द आला ना की तुमचं टॉपिक जे आहे ते क्रिएशन मीन्स कुठेतरी त्याचा टाइम फ्रेम यायला पाहिजे की ॲट अ सर्टन पॉईंट इट वॉज क्रिएटेड इन टाईम. हां, क्रिएशन शब्द आला की त्या टाईमच्या स्पेस किंवा त्या ह्याच्यामध्ये ॲट सर्टन पॉईंट इट वॉज क्रिएटेड आणि कुठेतरी ते स्पेस व्हायला पाहिजे निर्मिती. ॲटम म्हटलं तरी ती छोटीशी स्पेस झाली, मोठी स्पेस लाईक अर्थ वगैरे. सो एव्हरीथिंग क्रिएशन हॅज टू बी, ते क्रिएशनचा जो रेफरन्स आहे त्याला त्या टाईम आणि स्पेसच्या रेफरन्सनेच आपण क्रिएशन बोलू शकतो. पण आपण हे पाहिलं तर टाईम आणि स्पेस हे खरं त्या क्रिएशनच्या आधीपासून असतात. हां, आपण त्या टाईम आणि स्पेसच्या मधलं क्रिएशनचं म्हणत नाही आहोत, तर टाईम आणि स्पेसच्या क्रिएशनचं आपण म्हणत आहोत की हां कधीतरी निर्मिती झाली, बरोबर आहे, ते परत तिथे टाईम आला, एवढं युनिव्हर्स क्रिएट झालं, ती स्पेस आली. पण बिफोर दॅट, हां बिफोर दॅट काय होतं, वी आर टॉकिंग अबाउट दॅट. हां, ओरि क्रिएशन म्हटलं की स्टार्ट्स अ पॉईंट, पण आपण त्याच्या आधीपासूनचं बोलत आहोत. तर आणि भगवंत आहेत ना, ते ह्या क्रिएशनच्या टाईम आणि स्पेसच्या पलीकडचे, हा पॉईंट आपल्याला कळला पाहिजे. हां, हे थोडंसं बेसिक आपल्याला, थोडंसं टेक्निकल जरी असेल तरी ते आपल्याला कळलं पाहिजे. तर तरी पण एवढं म्हटल्यावर ना, साधारणपणे जे भौतिक समाजातले, भौतिक जगतातले जे लोक आहेत ते जस्ट भौतिक वस्तूंच्या मध्ये अडकलेले आहेत. देअर मेन कॉन्शियसनेस इज ओनली अबाउट दिस मटेरियल वर्ल्ड. त्यांना हे ॲप्रिशिएट करायला, एवढी जरी चर्चा केली, थोडी टेक्निकल अँगलनी जरी चर्चा केली, ते त्यांना हे ॲप्रिशिएट करायला की एखादी वस्तू अशी सर्टन पॉईंटला क्रिएट झाली नाही हे ॲप्रिशिएट करायला. जे भगवंत पण असतील, ओके, सुप्रीम गॉड असेल, ऑल पॉवरफुल, नो प्रॉब्लेम, असं काही लोक जरी म्हटले, ते तो कधीतरी कुठेतरी तो क्रिएट झालेला आहे एका टाईमला. हां, असं त्यांचं ते अंडरस्टँडिंग असणार आहे. त्यांना हे अंडरस्टँड करायला की या टाईम आणि स्पेसच्या पलीकडे काही वस्तू असू शकतात. हां, जसं आपण म्हणतो सोल इज पार्ट ऑफ गॉड, हे वाक्य आपण म्हणतो, पण प्रभुपाद म्हणले सोल कधीच पण भगवंतांचे पार्ट आहेत, पण कधी असे भगवंतांचे असे पार्ट म्हणून वेगळे झाले नाहीत. हां, हे म्हणजे सोल क्रिएट झाला नाही आहे, पण तरी पण सोल भगवंतांचा पार्ट आहे. कारण का क्रिएट झाला म्हटलं की कुठेतरी तर टाईम रेफरन्स येणार, कुठे क्रिएट झाला, कधी क्रिएट झाला, मे बी ते लॅक्स ऑफ इयर्स असेल, करोडोज ऑफ इयर्स मागे असेल. हां, पण हे जे स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग आहे की आत्मा भगवंतांचा अंश आहे पण तो क्रिएट झालेला नाही आहे. हां, आता हे थोडंसं आपल्या भौतिक ब्रेनवाल्या, मटेरियल ब्रेनवाल्या, मटेरियल भौतिक बुद्धीला समजायला थोडंसं कठीण जातं. कारण का ह्याला हे म्हणतात, कारण का शाश्वत स्रोत. हां, मी जसं म्हणतो ना, एखाद्या टाईम आणि स्पेसच्या पलीकडे काहीतरी आहे हे कॉन्सेप्ट आपल्याला पचत नाही एवढ्या इझिली. हे काहीतरी असं असेल की कायमचं त्याची काहीच निर्मिती झाली नाही हे आपल्याला इझिली पचत नाही. का बरं पचत नाही? कारण का त्या लेवलची आपली बुद्धी नाही आहे. आपली बुद्धी ह्या मटेरियल वर्ल्डमध्ये असल्यामुळे फक्त इथल्या एन्जॉयमेंटची बुद्धी आहे. हां, जास्त जास्त लोकांचं कसं आहे, भले ते आस्तिक जरी असतील, ते डिवोशनल तरी असतील, ते काय म्हणूया थोडेसे भक्तिभावनेचे जरी असतील, तरी पण त्यांचं जास्तीत जास्त कॉन्शियसनेस, चेतना जी आहे ती या भौतिक जगताच्या एन्जॉयमेंटमध्ये आहे. आणि थोडासा सिरियस विचार करून ह्याच्या पलीकडे जायची त्यांची जास्त चेतना होत नाही. म्हणून हा विषय की आत्मा आणि भगवंत ऐकूया, आपण ते खरोखर कायमचं कायमचं आत म्हणजे हे डायजेस्ट व्हायला थोडं कठीण जातं, ह्यालाच म्हणतात कंडिशन किंवा बद्ध अवस्था. आपण बद्ध काय होत की आपण ह्या भौतिक जगताच्या अनुभवाने आपण बद्ध होत. भौतिक जगताचा अनुभव काय आहे? क्रिएशन डिस्ट्रक्शन, क्रिएशन भले हिमालय असेल लाखो वर्षांपूर्वी क्रिएट झाला, मे बी करोडो वर्षांपूर्वी क्रिएट झाला, पृथ्वी मे बी अब्जो वर्षांपूर्वी क्रिएट झाली, पण तरी अब्जो वर्षांपूर्वी तरी एक क्रिएशनचं पॉईंट बनतो, तिथे ती क्रिएट झाली. पण अशी वस्तू जिची निर्मितीच होत नाही हे आपल्यासारख्या बौद्धिक बद्ध बुद्धीला हे समजायला थोडं कठीण जातं, आणि त्याकरता आध्यात्मिक बुद्धी म्हणून प्रॉपर म्हणतात स्पिरिच्युअल इंटेलिजन्स जागृत होणं आवश्यक आहे. अवेकरणात हे जपानी ते होते तो विषय वेगळा आहे. सो एनिवे, पण एक आहे जसं परत आपल्या आज आपल्याला सायन्समध्ये फिजिक्समध्ये हे सांगतात की एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म बट कॅनॉट बी डिस्ट्रॉईड. एनर्जी कधीच नाश होत नाही हे विज्ञानानुसार, वैदिक शास्त्रानुसार बरेच काही काही आत्मा आहे, भगवंत आहे, ज्यांचा नाश होत नाही. तर ह्या प्रकारे आपल्याला हे कळू शकतं आहे की येस, आज एनर्जी या रूपात आहे, उद्या त्या रूपात आहे, उद्या त्या रूपात आहे, पण ती राहते, तिचा नाश होत नाही. त्याचप्रकारे हे आध्यात्मिक तत्व आहेत, ते खरं एनर्जीच्या पलीकडचे आहेत, स्पिरिच्युअल एनर्जीवाले आहेत. हां, जे कधीकधी जशी भौतिक सृष्टी आहे ना, ही पण आध्यात्मिक शक्तीचं एक मॅनिफेस्टेशन आहे, प्रकटीकरण आहे. ते काही अनेक लाखो अब्जो वर्ष राहतं, नंतर ते बाउंड अप होऊन जाते. जसं आपण सकाळी ऑफिस उघडतो, संध्याकाळी थोडं आवरून परत लॉक करतो, ॲक्च्युली समथिंग लाईक दॅट. सकाळी परत ऑफिस उघडतो, परत रात्री थोडं सगळे कागद बिगदा टेबलात घातले, टॉवरमध्ये घातले, परत वाइंड अप केलं. तसं हे जे मटेरियल वर्ल्ड आहे, हे क्रिएशन आहे, ते क्रिएट होतं आहे, बनतं आहे, परत वाइंड अप होत आहे. पण ही मटेरियल एनर्जी आहे हां, ती नष्ट पावत नाही. ही तर भगवंतांची एनर्जी आहे, ह्या एनर्जीचे जे सोर्स आहेत भगवंत, तेही बिलकुल नष्ट पावत नाही. त्यामुळे हा विषय जो आहे, जसं एक उदाहरण देऊ, हे उदाहरण आहे, ह्याच्या पलीकडे जाऊ नका, या भौतिक जगतातलं उदाहरण आहे. आता हल्ली कुंभार लोक थोडे कमी झाले आहेत, पण एकेकाळी कुंभार लोक मडकी बनवायचे, गावात जवळजवळ सगळेच लोक मातीची किंवा अनेक लोक मातीचीच मडकी वापरायचे. नंतर हळूहळू ते तांबं पितळ वगैरे आलं, पहिले त्याच्या आधी मातीची, ते कुंभार लोक शेतातनं माती घ्यायचे, मडकी बनवायचे, त्याला काय आकार द्यायचे, त्याला भाजायचे, आणि मग लोक वापरायचे, आणि लोक वापरून परत ते शेतात टाकून देते, परत त्याची माती बनायची, परत त्याची मडकी बनायची, परत लोक वापरायचे, परत शेतात टाकायचे, परत. सो ह्या प्रकारे मातीचा जो फॉर्म होता तो बदलत होता, पण मातीचं अस्तित्व कधीच डिस्ट्रॉय झालं नाही. हे एक उदाहरण आहे. शेवटी मटेरियल वर्ल्ड डिस्ट्रॉय होईल तेव्हा माती पण डिस्ट्रॉय होईल, पण तरी पण एनर्जी रूपात ती राहील. हां, एनर्जी रूपात ती राहणार आहे, पण ते खूप, तर हे एक उदाहरण आहे जस्ट की कसं काय बरं हे असं होऊ शकतं आहे. हां, परत परत निर्मिती होऊ शकते त्या मातीची, ॲज अ फॉर्म मडकं, ग्लास, प्लेट, जे काय मातीचं बनू शकतो आहे, परत त्याची एक अनमॅनिफेस्ट फॉर्म माती म्हणून बनू शकतो आहे, परत त्याचं फॉर्म बनतं आहे. तर ही सृष्टी तशीच आहे, एकदा निर्मिती होते मग परत शक्ती रूपात जाते, परत निर्मिती होते परत शक्ती रूपात जाते. पण ही शक्ती भगवंतांची असल्यामुळे ती कायमची आहे. तर हे कायमच्या वस्तू अस्तित्वात जगात आहेत हे आपल्याला ॲप्रिशिएट करायला थोडंसं स्पिरिच्युअल बुद्धी आपल्याला लागते. भौतिक बुद्धीला हे कळणार नाही, ते ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. तर थोडक्यामध्ये क्रिएशन सुप्रीम क्रिएटर किंवा सोर्सबद्दल आपण काय बोललो? पहिलं बोललो भगवंत सगळ्यांचे सोर्स आहेत, त्यांचा कोणी सोर्स नाही आहे. दुसरं बोललो त्या नॉव्हेलचं उदाहरण घेतलं की कादंबरीमध्ये तो लेखक नाही आहे, कारण की त्या लेखकाने सगळं कादंबरीचं बनवलेलं आहे, स्टोरी, कॅरेक्टर वगैरे सगळं. त्याचप्रकारे भगवंत ह्या जगात तुम्हाला दिसणार नाही लगेच, कुठे भगवंत? हां, मला भगवंत दाखवा या जगात. कादंबरीत लेखक दिसत नाही, जनरली नाही दिसत. एखाद कादंबरी असेल की लेखकाने स्वतःला त्यात इन्वॉल्व्ह केलेलं आहे, पण मोस्टली, पण कादंबरी आहे कारण का लेखक आहे, लेखकाने सगळं केलं आहे. त्याप्रकारे या जगामध्ये आपल्याला इमिडिएटली भगवंत दिसणार नाहीत. खास बरेचदा असं होतं ना, खास करून असे खूप मोठे बिझनेसमॅन असतात. म्हणजे मला आठवतं आहे, आम्ही तारापूरला एक झेनिथ केमिकल्स म्हणून एक कंपनी होती, ती आता बंदी झाली सारे, मे बी 30 years बॅक, आणि त्यांचे ओनर वॉज बिर्ला. आता विच बिर्ला हे मला माहीत नाही, पण सम बिर्ला ऑफ दॅट फॅमिली. पण 10-15-20 वर्ष तो आलाच नव्हता तिथे, तारापूरच्या इंडस्ट्रीमध्ये. हां, तो त्याचं एक ऑफिस होतं, ती रूम होती आणि ती द बेस्ट रूम ऑफ द इंडस्ट्री होती, कारण की ते बिर्लाचं ऑफिस होतं. मे बी 15 वर्षातनं तो एक दिवस आला असेल, दॅट्स ऑल. हां, मे बी, म्हणजे असं काय मला आठवत नाही, टू बी ऑन द सेफर साईड. हां, 15 वर्षातनं तो एकदा आला असेल, मे बी आला नाही, पण इंडस्ट्री इज गोईंग ऑन. हां, ही ओन्स द इंडस्ट्री, सगळा प्रॉफिट त्याला जातोय, म्हणजे मेजर शेअर, मॅनेजरला वगैरे पेमेंट मिळत असेल, पण तिथल्या कामगारांनी, काही काही कामगारांनी, कामगार ते इंडस्ट्रीत काम करतील, रिटायर होऊन निघून जातील, पण त्यांनी अख्ख्या आयुष्यात ते मालकाला बघणारच नाहीत. ह्याचा अर्थ असा नाही की तो बिर्ला एक्झिस्ट नाही करत. हे बिर्लाने सगळी फॅक्टरी बनवली, त्यांनी सगळी मेहनत केली, पण जो बिर्ला आहे तो त्या फॅक्टरीच्या आतला नाही आहे, हा तो फॅक्टरीच्या पलीकडे आहे. तो त्याच प्रकारे पण पाहतो की काय बरं, हे भगवंत या जगामध्ये आपल्याला दिसणार किंवा सापडणार नाही, हे ह्याच्या पलीकडचे आहेत. तर हे आपलं रिव्हिजन झालं. आणि शेवटचा आपला पॉईंट होता ह्यातला, की क्रिएशन म्हटलं की कुठेतरी टाईम आणि स्पेसचा सुरुवात होती, या टाईमला आणि या व्हॉल्यूममध्ये हे क्रिएशन झालं. हां, पण भगवंतानं तसं क्रिएशन नाही आहे, भगवंत हे शाश्वत आहेत. आणि ह्याकरता हे समजायला थोडं कठीण जात आहे, कारण का आपली जी बुद्धी आहे, आपला जो अनुभव ह्या जगातला भौतिक वस्तूंचा, हां, आपला तुमचा माझा तर एक जन्मदिवस आहे, एक मृत्यूदिवस आहे, या खुर्चीचाही आहे, या बिल्डिंगचाही आहे, आपला अनुभव हेच सांगतो की प्रत्येक वस्तूचं कुठेतरी टाईम स्पेसला क्रिएशन होतं, कुठेतरी टाईम स्पेसला ते संपून जात आहे. त्यामुळे ह्या भौतिक बुद्धीला समजणं, हां, की त्याकरता आपल्याला भौतिक चेतनेतनं का बरं, ओव्हरऑल स्पिरिच्युअल लाईफ, ओव्हरऑल रिलिजियस लाईफ इन द होल वर्ल्ड, तुम्हाला या भौतिक प्लेजर्सला रेग्युलेट करायला सांगतात, नियंत्रित करायला सांगतात, आणि हळूहळू आपण कमी करत जातो. हां, का बरं, कारण का जोपर्यंत आपली बुद्धी ह्या भौतिक वस्तूंमध्ये अडकलेली आहे, हां, तोपर्यंत आपल्या इंटेलिजन्सला आध्यात्मिक वस्तू समजणार नाहीत. आणि इवन गृहस्थ आश्रममध्ये किंवा या वर्णाश्रम सिस्टममध्ये, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, जसं आपल्याकडे हे बॉडी आहे, तो उठल्यावर आपल्याला ब्रश केला पाहिजे, दररोज थोडंसं प्रातविधी करून आंघोळ करतो आवश्यक आहे, भोजन केलं पाहिजे दररोज. त्याप्रकारे आपल्या सायकोफिजिकल नेचर त्यानुसार हे वर्णाश्रम आवश्यक आहे. हां, पण ते काही सर्वस्वरूपी नाही आहे, दॅट इज नॉट द एंड इन ऑल अँड एव्हरीथिंग इन ऑल. हां, ते जस्ट एक शारीरिक, जसं ब्रश करणं हे शरीराला आज आवश्यक आहे, दररोजची आंघोळ करण्याचं शरीराला एक आवश्यक आहे, तेवढीच व्हॅल्यू आपल्या शारीरिक आणि मानसिक ॲडजस्टमेंटनुसार वर्णाश्रमची आहे. हां, काही लोकांच्या शरीर ब्रह्मचारी वयाचं असेल, काहींचं गृहस्थ वयांचं, काहींचं वानप्रस्थ वयांचं, काहींचं संन्यास वयाचं, किंवा त्या ॲप्टिट्यूडवालं असेल, हां, काहींचं ब्राह्मण ॲप्टिट्यूडवालं असेल, काहींचं क्षत्रिय, काहींचं वैश्य, काहींचं शूद्र, पण दॅट इज नॉट द एंड इन ऑल. हे जसं भौतिक शरीर आवश्यक आहे, दररोज झोप आवश्यक आहे, तसं हे वर्णाश्रम आवश्यक आहे आपल्या सायकोफिजिकल नेचरनुसार समाज मॅनेज करायला. पण आपण पाहतो ह्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आज खरोखर आता हा विषय गेल्या वेळीचा विषयाशी कनेक्टेड, तेव्हा शलका माझे एकट्याच होत्या आणि शुभांगी पण होते का गेल्या वेळी, अजून कोण होतं नाही वाटतं, तुम्ही दोघेच होते, हां, गेल्या वेळी. पण त्यात आपण ऐकलं की हे जे कलियुग वगैरे कसं प्रोग्रेस होत आला सत्ययुग वगैरेपासून, तर कलियुगचे जे लोक आहेत ते एवढे या भौतिक एनर्जीशी अटॅच आणि त्याच्या अंडर आहेत. हां, एवढीथिंग बघा ना, ह्या जाहिराती बघा, कॉन्शियसनेस बघा, मार्केटमध्ये बघा. हां, म्हणजे एक जुनी गोष्ट आहे, कधी 1500 वर्षापूर्वी जुनी, किंवा मे बी 2000, तो कोण सॉक्रेटिस कधी होता मला माहीत नाही, सॉक्रेटिस किती वर्षापूर्वी झाला, पण ॲटलीस्ट 1000 वर्षापूर्वी वगैरे, सॉक्रेटिस ग्रीकमधला, तो एकदा दुकानात उभा नाही, तो एकदा तिथल्या त्या ग्रीसमधल्या एका मार्केट, तेव्हाची मार्केटं कशी असतील, हुन 1000-1500 वर्षापूर्वी. हां, तेव्हा तो एका मार्केटमध्ये गेला आणि एक चपलांच्या दुकानाच्या बाहेर असा उभा होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत. संध्याकाळ एक दोन दोघांनी त्याला पाहिलं, अरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चपलांच्या दुकानाच्या बाहेर आहे. मग संध्याकाळी एक व्यक्ती आला, म्हणतो काय हो सॉक्रेटिसजी, तुम्हाला त्यातली एखादी चप्पल पाहिजे का, बिकॉज यू डोंट हॅव मनी, तुम्ही असे बाहेर उभे आहेत का. हां, तो म्हणतो नाही, मी सकाळपासून हा विचार करतो आहे की फक्त पायाची रक्षा करायला लोक काय 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 किती काय काय करतात. हां, किती त्यात डिझाईन काय, फॅशन काय, कलर्स काय, हे काय, जस्ट टू प्रोटेक्ट द फीट, विच मे बी अ जस्टिफाईड कॉज. हां, पायांचं रक्षा करणं हे जस्टिफाईड कॉज असू शकतं, तर कलियुगातले जे लोक आहेत ते एवढे शारीरिक चेतनामध्ये आहेत, फूड क्लोज चप्पल आणि फूड आयटम्स आणि हे आणि ते आणि व्हेकल्स अँड ऑपुलेन्सेस, हां त्यांना हे कंडिशन स्वभावातनं बाहेर येणं थोडं कठीण आहे, अशक्य मात्र नक्की नाही आहे. म्हणून वैदिक संस्कृतीमध्ये स्लोली तुम्हाला या भौतिक प्लेजर्समधनं, बघा शरीराला एक गरज आहे, एक प्रोक्रिएशन व्हायची पण गरज आहे, सो एक गृहस्थ आश्रम आहे ओके, बट देन देर इज वानप्रस्थ आश्रम, हां देन देर इज संन्यास आश्रम. त्या साधारणपणे 20 ते 40-50 वयामध्ये एक बॉडीली नेसेसिटी असते, प्रोक्रिएशन आवश्यक असतं, सो गृहस्थ आश्रम इज देअर. तेव्हा तुम्हाला अर्निंग पण अलाउड आहे, हां ते एक शारीरिक मानसिक सायको फिजिकल नेसेसिटी आहे, पण जीवनाचा गोल जमवून आपण पाहतो एवढे मोठे राज्य लोक होते, सॉरी थोडासा डायव्हर्शन घेतलंय, पण सगळे वैदिक किंग्स अप्टिल महाराज परीक्षित आणि पांडव, मग कलियुगातले थोडे किंग्स वैदिक कमी राहिले, आपण पाहतो हे सगळे वैदिक किंग्सच्या इतिहासात एक वस्तू कॉमन आहे. काय वस्तू कॉमन आहे? बाकी कोणी जिंकलं कोणी हरलं, कोणी 500 वर्ष जगलं कोणी 100 वर्ष जगलं कोणी 5000 वर्षापूर्वी जगलं, कॉमन एक आहे आपल्या जीवनात द अंडरस्टँड देवर द किंग्स खूप खूप अतिश्रीमंत राजे होते. युधिष्ठिर महाराजांचे ऑपुलन्स होतं ते म्हणतात की इंद्रा एवढा ऐश्वर्यशाली होतो, हां संपूर्ण पृथ्वी त्यांच्या पृथ्वीचे राजा होते, ते संपूर्ण पृथ्वीचे पांडवांपर्यंत परीक्षितपर्यंत. एवढी पॉवर असतानाही त्यांच्या जीवनात एका पॉईंटमध्ये ते जर श्रीराम सेवरी ते, हां सगळे राजे लोक वैदिक इतिहासात तुम्ही पाहिले ते गिव अप आणि ते जंगलात जातात तपस्या करायला, हिमालयात जातात, पांडव लोक हिमालयात गेले, हां म्हणजे हे आपल्याला कळलं पाहिजे की ते राजे लोक जरी होते म्हणून त्यांना राजर्षी म्हणायचे, ते किंग्स होते, दे आर डुईंग इट ॲज अ ड्युटी, पण ते त्याच्याशी विशेष आसक्त नव्हते. आजकालचे ह्याच्या विरुद्ध पण आजकालचे लोक पाहतो पॉलिटिक्स लोक, हां 70, 80, 85, 90, 95 जपानचा एक राजा होता तो 95 होता, 90 समथिंग 90, जपानचे लोक ओव्हरऑल थोडे जास्त जगतात, हां 90+ होता राजा, आणि तो प्रिन्स प्रिन्स म्हणजे युवराज तो 67 होता, आता तो कधी प्रिन्स बनणार सॉरी राजा बनणार, हां सो हे कलियुग आहे की बाबा राजा 90 झाला आहे आणि युवराज आपला वाढ बघतोय, मी कधी राजा बनणार, हां तो ऑलरेडी वाढ बघतो, फक्त तो 67-70 वर्षाचा झाला, हां आता तो 70 वर्षी काय युद्ध करणार कोण असतो की, हां एनिवे सो बेसिकली हे कलियुगाचं लक्षण आहे. आणि ह्याच्यात हे बद्ध बुद्धीमध्ये म्हणून आपण पाहतो कलियुगामध्ये लोक सो कॉल रिलिजियस खूप दिसतील, म्हणजे हिंदूंमध्ये आणि बाकीच्यांमध्ये पण, पण खरोखर त्या सबस्टन्स, जसं एक पुस्तक होतं आमचे एक स्वामीजींचं नाव विसरलो स्वामीजींचं पण पुस्तकाचं नाव आठवतं आहे, शॅडो अँड सबस्टन्स, हां शॅडो म्हणजे सावली, हां सबस्टन्स म्हणजे खरं मटेरियल. तर या जगातले लोक सगळ्या सावलीच्या मागे खूप आहेत, पण जे खरं मटेरियल आहे स्पिरिच्युअल नॉलेज त्याच्यामागे लोक खूप कमी, त्याने कलियुगात तसं असणार आहे, हां कारण का लोकां ह्या कलियुगाचे कॉक सिम्पटम आहेत. एनिवे हा एक शेवटचा पॉईंट इथे समरीमध्ये राहिला आहे तो दिसला म्हणून येतो. आपण काही लोक म्हटले की फक्त लॉज काय करतायत सुप्रीम आहेत, फक्त लॉज या जगाला मॅनेज करतायत, कोणी भगवंतांची गरज नाही, कोणी देवदेवतांची गरज नाही, ग्रॅव्हिटेशनल लॉ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉज, अमुक लॉ, तमुक लॉ, ह्या सगळ्या लॉजच्या खाली हे जग चालू आहे. उत्तम आहे, ह्याच्यात फक्त दोनच प्रश्न छोटेसे आहेत, हां की हे लॉज कोणी बनवले, ते कोणी नाही बनवले, दे आर ऑलवेज एक्झिस्टिंग, ठीक आहे दे आर ऑलवेज एक्झिस्टिंग नो प्रॉब्लेम, पण लॉज ऑलवेज जरी एक्झिस्ट लॉ इम्प्लिमेंट कोणातरी करावाच लागतं. जसं रत्नागिरीमध्ये लॉज आहेत, ट्रॅफिक लॉज आहेत, वेगवेगळे लॉज आहेत, बाय लॉज आहेत, सिटी डेव्हलपमेंट लॉज आहेत, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लॉज आहेत, हां ते लॉज जसं एकदा ते ट्रॅफिक सिग्नल चालू झाले ना हे कसं म्हणणं आहे माहिती आहे का, आता रत्नागिरीत ट्रॅफिक सिग्नलच कमी आहेत, कधी कधी ते चालतात कधी कधी नाही चालत, पण समजा एखाद्या त्याने ते बटन ऑन केलं आणि ट्रॅफिक सिग्नल आपोआप चालत आहेत, हा सिग्नल 30 सेकंदांनी बंद होतो तो 30 सेकंदांनी चालवतो, सो कोणी म्हणेल की हे ट्रॅफिक सिग्नल्स हे आपोआप तिथे ते प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम म्हणजे तो किती सेकंद कोणता सिग्नल चालणार तो जो प्रोग्राम असतो तिथे चिपवर तो जो प्रोग्राम आहे त्याच्यावर हा ट्रॅफिक सिग्नल चालू आहे, कशाला कोणी प्रोग्रामर पाहिजे आणि कशाला कोणी चिप मॅन्युफॅक्चर पाहिजे, बघा ना ते आपोआपच चालू आहे की ट्रॅफिक सिग्नल, हा बघा हा हिरवाचा पिवळा झाला की ह्याच्यानंतर इथला उघडतो ह्याच्यानंतर तिथला उघडतो, त्याच्यानंतर तिथला उघडतो, हे आपोआप चालू आहे, कोणी करत नाही त्याला काही. हां, पण आपल्याला माहिती आहे ते ट्रॅफिक सिग्नल्स मॅनेज करायला लोक आहेत अनेक. हां, त्याचप्रकारे भौतिक जगात आपण पाहतो, हां, मटेरियल वर्ल्डमध्ये काय आहे, नुसते लॉज नाही आहेत, लॉज मॅनेज होत आहेत, लॉज इम्प्लिमेंट होत आहेत. एनिवे, आता पुढचा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे पॉईंट. हे भगवंत सुप्रीम सोर्स आहे हे जाणून काय फायदा आपल्याला? मग मी थोडंसं निवांत जातो आहे, हा सेशन 2 किंवा 3 सेशनमध्ये झालं तरी चालेल, 2 मध्ये होईल. हां, तिसरा वेगळा पॉईंट आहे, हां, हे 2 मध्ये होईल. काय फायदा आहे? कारण का भगवंत सुप्रीम सोर्स आहे हा जाणून सर्वात पहिले फायदा हा आहे की आपण पहिला हा जो गीता कोर्सचा पहिल्या दिवसाचा प्रश्न होता, समजा भगवंत सुप्रीम सोर्स नाहीच आहेत, इफ देर इज नो सुप्रीम सोर्स, ह्या जगात तसलं काहीच नाही आहे, न माझ्या जीवनात जे दुःख येत आहेत, कारण की या जगात सगळ्यांच्या जीवनात दुःख येत असतात. भगवंताने काय सांगितलं, दुःखालयम अशाश्वतम, हे जग आहेच दुःखालय. दुःखांचे कॅटेगरीज अँड टाईप्स वेगवेगळे असतात, काहींना दात एकाचं दुःख असतं येतं, काहींना पहाडाचं असतं येतं, काहींना फायनान्शियल दुःख असतं येतं, काहींना सायकोलॉजिकल दुःख असतं आहे, काही फॅमिली दुःख असतं आहे, काहींना हार्टचं दुःख असतं आहे. प्रत्येकाला आपलं दुःख मोठं वाटतं तो विषय वेगळा आहे, हां, पण प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या प्रकारचे कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीचे दुःख असतात. आणि कलियुगात तर ते 100% खूप मोठ्या प्रमाणात असतात. कलियुगात कलियुग त्याच्याकरता फेमस आहे, ऑल टाईप्स ऑफ मिझरीज. हां, सो बेसिकली कृष्ण हे सुप्रीम सोर्स आहे हे जाणून हा एक फायदा आहे. अदरवाईज आपण लॉज आहेत, कोणच नाही आहे, कोणी सुप्रीम नाही, हे कसं जग चालू आहे. मग आपला जो प्रश्न जो गीता कोर्सच्या पहिल्या दिवशी पडला आहे आपल्याला, की मी हे दुःखी जीवनातनं या दुःखी चक्रातनं दुःखाच्या चक्रातनं बाहेर कसं पळू, ह्याचं उत्तर कुठनं शोधणार मी इफ देर इज नो सुप्रीम सोर्स. ह्या जगाचं सुप्रीम सोर्सच नाही आहे, सुप्रीम कारणच नाही आहे, आणि हे सगळं असंच चालू आहे नुसतं, असंच चालू आहे. मग कुठे, म्हणजे मग मी दुःखी का होतोय, म्हणजे तो रॅन्डम चॉईस झाला. रॅन्डमली कोणीही कसंही दुःखी होतोय, रॅन्डमली कोणाचाही पाय हार्ट मोडतोय, रॅन्डमली कोणाची नोकरी जाते, कोणालाही नोकरी मिळते, हां, रॅन्डमली कोणाला पगार वाढ मिळते, कोणाला मिळत नाही, हां, रॅन्डमली कोणाचा ॲक्सिडेंट होतो, कोणाचा होत नाही, रॅन्डमली जे काय सगळंच रॅन्डमली. किंवा रॅन्डम नसेल तर मग कुठे उत्तर शोधू? हा जो प्रश्न आहे की माझ्या जीवनात दुःख काय आहेत आणि त्यातनं मी बाहेर कसा पडू शकतो, ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर सुप्रीम सोर्स असणं आवश्यक आहे. आता अदरवाईज ह्या प्रश्नाचं, म्हणून जे लोक सुप्रीम सोर्सला समजत नाहीत ना, ते काय म्हणतात, कभी खुशी कभी गम, जीवनात थोडंफार दुःख असणारच आहे किंवा बरंचसंच दुःख असणार आहे, त्यातल्या त्यात यू ट्राय टू गेट सम ड्रॉप्स ऑफ हॅपीनेस. हां, जसं ते सांगतात की कसं आहे कलियुग आहे, आपली काय स्थिती आहे कलियुगात, कलियुग असं आहे ते तुम्ही ऐकली असेल गोष्ट, की एखादा व्यक्ती तो विहिरीत पडला आणि विहिरीत ते काटेरी बुश होते, पडता पडता ते सगळ्या अंगावर काट्यांनी स्क्रॅच केलं, रक्त यायला लागलं, आणि तो पडता पडता त्याने असं कुठेतरी पकडला, तर पकडला तर ते पण एकदम काटेरी बुश आहे, त्याच्या हातात पण 1-2 काटे गेलेत, हां, पण त्यांनी पकडलेलं आहे आणि तो तिथे आता काय झालं आहे, लटकलेला आहे विहिरीत साईडला त्या भिंतीवर काटेरी ह्याच्यात. वर तर जाता येत नाही त्याला, कारण का ते थोडं वर आहे, खाली पाहिलं तर ते वीर सुखी वीर आहे आणि त्याच्यात भरपूर पॉइजनस स्नेक्स आहेत खाली, सो ही कॅन गो डाऊन. आणि खरं तर हां, ती स्टोरी अशी होती मी, की तो पळत होता आणि त्याच्या मागे एक वाघ लागला होता आणि तो पळता पळता त्या विहिरीत पडला. आता एक तर तो वर जाऊ शकत नाही, तर वर वाघ पण वाट बघतोय, काटेरी पडता पडता ते सगळे काटे काट्याने शरीर ओरबाडलेलं आहे, हातात पण आता हातात पण असं ते काटेच ब्रँच आहे, हातात पण 1-2 काटे आहेत, खाली साप आहेत, वर वाघ आहे. पण पडताना एक काय झालं, पडताना असं झालं, सॉरी, की तो पडताना तिथे त्या काटेरी बुशमध्ये वगैरे त्या बुशमध्ये मधमाशांचं पोळं होतं आणि ते डिस्टर्ब झालं. आणि तू सॉरी, हे थोडं एक्स्ट्रीम उदाहरण आहे, पण तरी पण पण तसं असतं या जगात, हां, की ते मधमाशांचं पोळं डिस्टर्ब झालं आणि त्या मधमाशा येऊन पण त्याला थोड्या थोड्या चावायला लागल्या आता, आणि तो असा लटकलेला आहे. पण त्यात अजून एक पॉझिटिव्ह साईन पण आहे, सगळंच निगेटिव्ह नाही, बरं ना, जिंदगी पॉझिटिव्ह होत आहे भाई काही लोक म्हणतात. ते काय आहे की ते मधमाशाचं पोळं डिस्टर्ब येतात ना, एक थेंब पडतो आहे मधाचा, आणि तो अशा पोझिशन आहे की मधमाशा चावत आहेत, काटेरी बुश आहे, वर वाघ आहे, खाली साप आहे, काट्यांनी ओरबाडलेलं आहे, ही इज ट्राईंग टू ऍडजस्ट हिज माउथ, हा काय तो थेंब येतो त्याच्या जिभेमध्ये पडेल. सॉरी, हे थोडंसं एक्स्ट्रीम उदाहरण आहे, मे बी एक्स्ट्रीम नसेल पण कधी कधी जे काय असेल ते. पण ह्या जगात आपली कलियुगातच स्थिती तशी आहे, सत्ययुगात मे बी तशी नसेल कारण की आपण एवढे सिन्फुल आणि एवढे भौतिकवादी नव्हतो सत्ययुगात. कलियुगात ही आपली स्थिती तशीच आहे की सगळ्या टाईपनी आपल्याला दुःख येत असतात आयुष्यात, आणि प्रत्येकाचं असतात, फक्त लोक शेअर करत नाहीत, सांगत नाहीत, प्रामाणिकपणे सांगितलं तर प्रत्येकाचं असतात. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, त्या थेंबासारखं थोडंसं लेट मी फाईंड सम प्लेजर, हा त्याचं आपण थोडंसं सुख, भौतिक सुख. तर एखादा बुद्धिमान व्यक्ती खरोखर प्रश्न विचारेल की मला इथनं बाहेर पडायचं आहे, कसं पडू, पण ह्या जगात काही सुप्रीम सोर्सच नसेल तर प्रश्न कोणाला विचारणार, हे प्रश्न उत्तर कोणणार, निरुत्तरित राहणारे प्रश्न. तर भगवंत हे सुप्रीम सोर्स आहे ते जाणल्यावर आपण भगवंतांचे गायडन्स घेऊन ह्या दुःखी भौतिक जगतातनं बाहेर कसं पडायचा प्रश्न विचारू शकतो आणि त्याची उत्तरं प्राप्त करायचा प्रयत्न करू शकतो. आणि मग त्या मार्गावर चढून हळूहळू काळाच्या प्रभावाने आपण खरोखर बाहेर पडायच्या मार्गावर जाऊ शकतो. पण हा ज्याला प्रश्न पडला आहे, ज्याला हा प्रश्नच पडला नाही आहे, तो फक्त ते मधाचे थेंब घेण्यातच प्लेजरेबल आहे. बाकी काटे असू दे, वाघ असू दे, साप असू दे, जे व्हायचे ते होऊ दे, रक्त देन, तो आपला ते थेंब थेंब मध पित राहील अँड द थिंग इज विल गो ऑन. एनिवे, हे इम्पॉर्टंट आहे. बेसिकली समरीमध्ये शेवटचं, मग आज आपण अजून एक पॉईंट घेऊया. सुप्रीम सोर्स झाला सुप्रीम कंट्रोलर घेऊया, नेक्स्ट सेशनला सुप्रीम क्रिएटर अँड एन्जॉयर घेऊया, आणि त्यानंतर भगवंतांना जाणायचं असेल तो तिसरा टॉपिक खूप महत्त्वाचा असणार आहे. आता हे महत्त्वाचेच आहेत की भगवंतांना जाणायचं असेल तर भगवंतांना हे पाच ॲक्स्पेक्ट्समध्ये भगवंत आहेत, पंचतत्व तो मी शेवटी घेतो. पण मेन सुप्रीम गॉड आहे, शिव म्हणजे विष्णुतत्व आहे, शिवतत्व आहे, जीवतत्व आहे, देवीतत्व आहे, आणि अजून एक काहीतरी आहे शक्ती, देवीतत्वाला शक्तीतत्व म्हणतात. हां, ह्या पाच शक्त आहेत, ते आपल्या पुढच्या पुढच्या वेळी असेल. तर आता आपण सुप्रीम कंट्रोलरकडे जाऊया. सुप्रीम सोर्स आपण थोडंसं विस्तारामध्ये आज ऐकलं, गीता कोर्समध्ये थोडंसं एक दहा मिनटात आम्ही ते, दहा पण नाही, पाच सात मिनटात आम्ही ते पुढे घेऊन घेतो. हा विस्तारामध्ये ऐकलं सुप्रीम सोर्स. आता जसं सुप्रीम सोर्स आहे, बाय डेफिनेशन गॉड इज सगळ्यांचे स्त्रोत आहेत आणि त्यांचा कोणी स्त्रोत नाही आहे, ते भगवंत आहेत. त्याचप्रकारे सुप्रीम कंट्रोलरच्या पाहिजे, त्यांचा नियम काय आहे, तेही सगळ्यांचे कंट्रोलर पाहिजे आणि त्यांना कोणी कंट्रोल करू शकत नाही. ही इज नॉट कंट्रोल बाय एनी वन. संस्कृतमध्ये जो शब्द आहे ईश्वर, ईश भाव म्हणतात, ईश भाव म्हणजे कंट्रोलरशिप. या जगामध्ये काही काही मुलांची नावं असतात, नरेश, सुरेश, परेश, हे सगळे ईश शब्द ते आहेत. नरेश म्हणजे राजा, नर म्हणजे राजा, राजांचा नरेश, असं राजाला संस्कृत शब्दच आहे नरेश. सुरेश हा इंद्राचा नाव, सुर म्हणजे देवता लोक, देवता लोकांचा कंट्रोलर म्हणून ते सुरेश, परेश, आणि काय भावेश, असे भरपूर ईश नावाचे शब्द हिंदूंमध्ये किंवा इंडियामध्ये आहेत. मृगेश, वेगवेगळे भरपूर नाव, इफ यू सी अराउंड तुम्हाला दिसेल या, अरे भरपूर ईश आहेत. सुरेश आहे, अजून काय प्रथमेश, पाच घ्यायचं भरपूर मिळतील तुम्हाला. या प्रकारे आपण पाहूया, ईश म्हणजे कंट्रोलरशिप, ईश्वर म्हणजे कंट्रोलर, पण सुप्रीम कंट्रोलर त्याला परमेश्वर म्हणतात. ईश्वर अनेक आहात, तुम्ही पण ईश्वर आहात, मी पण आहे. मी लॅपटॉप बंद करू शकतो तर लॅपटॉपला मी कंट्रोल करतो आहे, सो मी ईश्वर आहे. जे काय असेल ते आपण थोडेफार ईश्वर सगळे आहोत. या जगातली मुंगी पण आहे, ती इकडनं या क्रॅकमधनं निघून त्या क्रॅकमध्ये साखरेचा एक कण शिफ्ट करू शकते, सो शी कॅन डू दॅट, शी इज कंट्रोलर. हां, सो ती पण मुंगी पण ईश्वर आहे तिच्या ह्याच्यात. आणि मोठे सूर्य, चंद्र, इंद्र हे मोठ्या लेवलचे ईश्वर आहेत, आपण मीडियम लेवलचे आहोत. ॲनिमल्स आणि इन्सेक्ट्स छोट्या लेवलचे आहेत, प्रत्येकजण ईश्वर आहे. पण आपली काय स्थिती आहे, आपण काही वस्तू कंट्रोल करतो आणि आपण पण एका कंट्रोलच्या अंडर आहोत. तसं ते मुंगी आहे, आपण असं एक मला माहीत पण नाही ती आहे, आणि आपण झाडू पूजा करता एक बकेट पाणी टाकलं की तिचं सगळं ते सगळं काय व्हायचं, तिथे ते अस्तित्वाचं जे सगळं होऊन गेलं, तिने जमवली साखर, तिचं घर काय असेल ते निघून गेलं. तर शी इज कंट्रोलर मुंगी, पण त्याच्यापेक्षा मोठा कंट्रोलर आपण पण आहोत. त्याचप्रकारे आपण पण आहोत, आपण कंट्रोलर आहोत काही काही वस्तूंच्या, काही काही ह्याच्या, पण आपल्यापेक्षा मोठे कंट्रोलर पण आहेत जे आपलं शरीर कंट्रोल करतात. हां, इच्छा नसेल तरी आपलं शरीर वयाने वाढतं आहे, म्हातारं होतं आहे, मृत्यू होतं आहे, आजारी होतं आहे. हां, काही काही आजकाल काही काही खास करून सायकॅट्रिक पेशंट्स आहेत, त्यांचं बाकी सगळं ठीक असतं, पण त्यांचं माइंडमध्येच ते काय डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, सुसाइडल थॉट्स, हां, त्यांना कोण कंट्रोल करतं आहे. त्याप्रकारे आपण पाहतो आपली सगळ्यांची पोझिशन, भगवंतांना सोडून सगळ्यांची पोझिशन काय आहे. आपण काहीतरी कंट्रोल करतो आणि आपल्यालाही कंट्रोल केलं जातं. मुंगीचे कंट्रोल खूप कमी असेल, पण ती पण काहीतरी कंट्रोल करते आणि तिला कंट्रोल केलं जातं. बॅक्टेरियाचा कंट्रोल मेबी अजून कमी असेल, पण तोही काहीतरी कंट्रोल करतो आहे बॅक्टेरियल लेव्हलला, आणि त्यालाही कंट्रोल केलं जातं. आपलंही तसंच आहे. आपण यस, मनुष्याला वाटतं मी एवढं कंट्रोल केलं, तेवढं केलं. यस, तुम्ही काय काय कंट्रोल करताय, तुम्ही रॉकेट सोडलं, विमानं सोडली, हां, खूप काय शोधून काढलं कसं काय ॲटममध्ये काय काय कण असतात, जे काय असेल, सॉरी, हरे कृष्ण, भरपूर काय काय शोधून काढलं, पण त्याच्या पलीकडे तुम्हालाही कोणतरी कंट्रोल करतं. तर हे सगळ्या भगवंतांना सोडून सगळ्यांची पोझिशन काय आहे, ते काय काय वस्तू कंट्रोल करतात आणि त्यांना काही तरी ते कंट्रोलच्या अधीन असतात. ते सगळ्याला कंट्रोल करतायत आणि त्यांना कोणी कंट्रोल करत नाही, असे फक्त भगवंत आहेत. बाकी कोणी नाही या जगात तसं, बाकी कोणी नाही या जगात. सो एक कथा घेतो आणि आपण इथे वाटतं ही काय काल्पनिक कथा आहे. एक विलेजर, एक ग्रामस्थ असतो, छोट्याशा गावात असतो तो, आणि तोला नोकरी करायची असते, बघतो तो गावामध्ये हा गावातला सर्वात मोठा जमीनदार किंवा शेठजी का काय असेल, बिग, मोस्ट बिग पर्सन. बाकीचे सगळे गावकरी त्याच्याकडे येतात नमस्कार करायला, मदत घ्यायला, जे काय असेल ते. तर तो जातो, म्हणतो मला तुमच्याकडे कामाला ठेवा, नो, तुमचा पर्सनल नोकर म्हणून, नो प्रॉब्लेम. का? मला तुम्ही या गावातले सर्वात सन्माननीय आहात, सर्वात श्रेष्ठ आहात, मला तुमची नोकरी करेल. हा बघतो ह्याच्याकडे स्किल अँड टॅलेंट आहे थोडीफार, ठेवून घेतो नोकरी, प्रसन्न होतो, चांगलं काम करतोय, सांगितलेलं करत होते त्याच्या पलीकडचे करत आहे. मग एक दिवस असे बरेच दिवस होतात, तो खुश होतो, या गावातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीच्या कडे मी कामाला आहे, वंडरफुल. आणि मग काय होतं, हां, एक दिवस त्या तालुक्याचा अधिकारी तिथे येतो, BDO, काय म्हणतात, BDO, जे काय असेल, ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी, क्या पंचायत समितीचे अध्यक्ष. लगेच हा सरपंच जो असतो तो नमस्कार करतो, या बसा, त्यांच्या आदरातिथ्य करतो, इत्यादी इत्यादी इत्यादी. हा त्यांना सोडा जातो त्यांच्या कारपर्यंत किंवा त्याच्या रथातपर्यंत, जुनी गोष्ट असेल तर घोड्यापर्यंत. मग तो गेल्यावर विचारतो, मला वाटलं तुम्हीच सन्मान मिळा, तुम्हाला कोणीच दुसरं सन्मान करत नाही, सॉरी, तुम्हाला सगळे सन्मान करतात आणि तुम्ही कोणाला सन्मान करत नाही असं मला वाटलं होतं. हे कोण आले तुम्ही त्यांना अगदी आदबीने असं असं, हुवाजी रे. थोडं आपण गोष्ट शॉर्ट करायला, आपण तालुका काढून टाकू, कलेक्टर साहेब होते ते डायरेक्ट जिल्हा लेवलला पोहोचून जाऊ, नाही तर स्टोरी रिपिटेशन आहे. कलेक्टर, हां, माझ्यासारखे अनेक सरपंच त्यांचे आता खाली आहेत, कमीत कमी 200-400 तरी आहेत. अच्छा, मग असं करा, मला त्यांच्याकडे नोकरीला लावून देणार, कलेक्टरकडे. का? नाही, मला कलेक्टरची नोकरी करायची, सुप्रीम पर्सनची नोकरी करायची. चांगलं काम केलं असतं आहे, तो म्हणतो चांगला मनुष्य आहे, कलेक्टर दिलं, कलेक्टर खुश होईल, चांगला मनुष्याला मलाकडे दिलं म्हणून तो स्वतः सॅक्रिफाईस करून कलेक्टरकडे रेकमेंड, कलेक्टरकडे कामाला. तो खुश, अरे कलेक्टरला दररोज 5-5 10-10 सरपंच येऊन भेटतात. हां, सुप्रीम, वा, अरे काय मजा आहे, मी त्यांच्याकडे कामाला आहे. कोणाकडे? कलेक्टरकडे. असं होतं आहे. मग काही दिवसांनी जुनी गोष्ट घेतली तर जुन्या शब्दांमध्ये जाऊ, काही दिवसांनी राजाचा वजीर म्हणूया, प्रधानमंत्री वजीर, तो येतो, तो आधार पाहतो कलेक्टर एकदम तो येऊन जातो. मग गव्हर्नर म्हणून तो म्हणतो, हे मला वाटलं तुम्हीच गव्हर्नर आहात, तुम्हीच सुप्रीम आहात, तुम्ही कोणासमोर काय मान खाली घालत नाही, कोणाचं काय काम करत नाही, हे आज कोण येऊन गेला? मला माहीत नाही, तो वजीर आहे राजाचा. थोडी स्टॉट ठेवतो आपण. मग वजीर आणि राजाचा म्हणजे काय? अरे तो वजीर आहे, आमच्या सगळ्यांचा इन्चार्ज आहे आणि त्याच्यावर एक राजा आहे. अच्छा, आणि मला त्या वजीरकडे का, त्या डायरेक्ट राजाकडेच नोकरीला लावा की? हा, जो गव्हर्नर असतो तो आपल्या ओळखीने वजीरामार्फत, हा म्हणतो खूप छान काय म्हणतो, हा मनुष्य तसा एक्सपर्ट असतो कामात, म्हणतो हा एक्सपर्ट आहे, राजाकडे खूप मदत होईल. ह्याला पाठवून द्या राजाकडे कामाला. राजाकडे कामाला लागलं डायरेक्ट, किंग ऑफ द कंट्री, आता हा खुश. पण काही दिवसांनी राजा पण राजाला काहीतरी थोडी अडचण येते, जसे शिवाजी महाराज होते तसे. कसं आहे निर्णय काय घ्यावा ह्याच्यात. मग तो राजा जातो जंगलात एका साधूच्या घरी, मग साधूला नमस्कार करतो, हा घ्यायला घेऊन येतो बरोबर, हा एकदम चांगला एक्सपर्ट मनुष्य असतो कामाला, विश्वासातला पर्सनल असिस्टंट. आणि राजा नमस्कार करतात, अरे साधू समोर जमिनीवर बसले राजा, हे तर कधी महालंस रेशीम बिशीमच्या खाली बसत नसे, ते जमिनीवर बसले डायरेक्ट. आणि साधूंना नमस्कार करतात, त्यांच्या ऐकतायत नम्रतेने वगैरे वगैरे. अशा प्रकारे शेवटी ते साधूकडे जातात आणि मग साधूला विचारतात. मग तो राजा तिकडे कामात असताना तो हा सर्वंट असतो, तो साधूला विचारतो, तुम्ही सुप्रीम आहात काय, राजा तुम्हाला नमस्कार करतोय. कोण सुप्रीम आहे? म्हणतो राजा पण नाही आणि मी पण नाही, या जगातले सुप्रीम आहेत ते परम पुरुषोत्तम भगवान आहेत, ते नारायणच्या मंदिरात राहतात, नारायणच्या मंदिरात जात, ते नारायण आहेत, नारायण नारायण आहेत. एनिवे प्रश्न काय आहे, सुप्रीम कंट्रोलरचा, हा क्रिएटर झाला सोर्स झाला तर कंट्रोलर, की वी हॅव टू गो, व्याख्या काय, जे सगळ्याला कंट्रोल करतात पण त्यांचा कोणी हा कंट्रोलर नाही आहे. तर आज मी जसं म्हटलं तसं शॉर्टमध्ये मी घेतो आहे, हे दोन पॉईंट आहेत. एक मिनटं, थोडे मोठे आहे आणि सुप्रीम एन्जॉयर नाही मोठे, पुढचे पण असं शॉर्ट आपण ती थोडे शॉर्ट सेशन्स ठेवू एक दोन, किंवा पुढचे काय करू, सुप्रीम कंट्रोलर आणि नाही क्रिएटर कंट्रोलर, एन्जॉयर आणि प्रोप्रायटर हे घेऊया. आणि तेव्हाच हे भगवंत कृष्णा इन फाईव्ह फीचर्स ते पण आपण घेऊया. मी फक्त सांगतो हा फाईव्ह फीचर्स कसं आहे, बघा भगवान कृष्ण भगवंताला समजायचं आहे ना, तर नुसतं भगवंताला समजलं आणि त्यांच्या या क्रिएशनला समजलं नाही असं होत नाही. जसं आपण आता आपली फिनोक्स कंपनी आहे, सॉरी कंपनी इथे कॉलेज इकडे, आपल्याला फिनोक्सचे मालक छाबरिया जे कोण, पीपी छाबरिया जे कोण असतील, आपल्याला छाबरियांना पूर्ण व्यक्तिमत्व छाबरिया काय ते समजायचं असेल, तर नुसतंच त्या व्यक्तीला पाहून चालणार नाही, कारण का आपण नुसतं ऐकू हा एवढा मोठा फॅक्टरीचा मालक आहे, अमुक तमुक तमुक, पण ॲक्च्युली आपण त्यांच्या फॅक्टऱ्या पाहिल्या, हां किंवा खरोखर फॅक्टरीचा मालक मीन्स ही अशी फॅक्टरी जिथे 500 लोक कामाला आहेत आणि दुसरी तिकडे तिसरी तिकडे, देन सो आपल्या एक्झाम्पल मध्ये नथिंग अगेन्स्ट ऑर फॉर छाबरिया, टू अंडरस्टँड मिस्टर छाबरिया वी हॅव टू अंडरस्टँड हिज फॅक्टरीज ऑल्सो. त्यांच्या फॅक्टऱ्यांनाही आपल्याला समजलं पाहिजे थोडंफार की काय आहे, हा त्यांच्या फॅमिलीलाही समजलं पाहिजे त्यांची फॅमिली काय आहे, प्लस त्यांचं पर्सनल ड्रायव्हिंग स्किल्स, त्यांचे हॉबीज, हे ऑफिशियल झालं ना, एक ऑफिशियल झालं, एक फॅमिली झाली, एक पर्सनल झालं, तर असं सगळ्या प्रकारे आपण समजलं तर आपण भगवंत सॉरी त्या मिस्टर छाबरियांना समजू शकतो. त्याचप्रकारे भगवंतांना समजायचं असेल कम्प्लिटली तर ह्या 5 अँगलमध्ये समजलं पाहिजे. ते आपण पुढच्या सेशनला, पुढच्या सेशन पण लॉंग ठेवूया, म्हणजे लॉंग म्हणजे 1.5 तासाचं, हां आपलं जसं असतंय तसं, आणि आपण ते हे दोन्ही पण कवर करू, सॉरी क्रिएटर झालं कंट्रोल झालं प्रोप्रायटर अँड एन्जॉयर आणि हे 5 तर कसे आहेत. पहिलं भगवंत विष्णुतत्व पंचतत्व म्हणतो, विष्णुतत्व म्हणजे सुप्रीम गॉड, भगवंतांचे अवतार कृष्ण राम नृसिंह सगळे भगवंत आहेत, पण फक्त त्यांना समजलं आणि बाकी या जगाला नाही, त्यांच्या शक्तींना नाही, त्यांच्या फॅमिलीला नाही, मग काय फायदा, मग फायदा इन द सेन्स भगवंताला संपूर्णपणे समजलं नाही. सेकंड शिवतत्व, भगवंतांचे एक विशेष रूप आहे, स्पेशल रूप, विष्णू तत्वावर सगळे राम कृष्ण नरसिंह वरा वामन हे सगळे विष्णू तत्वाचे रूप आहेत, भगवंत एक स्पेशल रूप आहे, ते शिवतत्व भगवान शंकरांचं, हां त्याच्याबद्दल समजलं पाहिजे, आपण सगळे समजणार आहोत हळूहळू. तिसरं आहे शक्तितत्व, शिवजींबरोबर असते ती दुर्गादेवी, त्याला उमिया, कारण काही शिव आणि शक्ती आहेत ह्या जगाचे ते खरोखर डायरेक्ट मॅनेजर्स आहेत. कृष्णा इज नॉट द डायरेक्ट मॅनेजर, असं म्हटलं तर जेनिथचा मालक होता तो कधी वर्षात एकदा यायचा, तिथला जो लोकल GM होता तोच खरं कंपनी प्रॅक्टिकली ही वॉज रनिंग द शो, तिथला जो GM होता तोच शो रन करत होता, तो बिर्ला कधीतरी 10 वर्षातनं एखादा यायचा, आला तर आणि आला तरी 3-4 तास आपलं नॉथिंग मच बिझनेस डिसिजन्स आणि गेला प्रॅक्टिकली. तर शिवतत्व आणि विष्णुतत्व, सॉरी विष्णुतत्व शिवतत्व देवीतत्व किंवा शक्तितत्व. थर्ड इज जीवतत्व, जीव म्हणजे तुम्ही आणि मी आत्मा. फोर्सबद्दल थोडी चर्चा झालेली आहे पण शॉर्टमध्ये परत एकदा घेऊया. दॅट इज गुरुतत्व. जे गेले दोन सेशन आपले झाले हां की आध्यात्मिक गुरूंची लक्षणं आणि शिष्यांची लक्षणं, त्याच्यात आपण थोडं गुरुतत्वाबद्दल बोललो. परत आपण हे पाच तत्व घेऊया परत एकदा शॉर्टमध्ये. तर मेबी बघूया पुढच्याही झालं तर चांगलं आहे, नाही त्याच्या पुढच्याही. त्यात आपण इथे थांबूया. हरे कृष्ण. तसे 8-10 झालेच आहेत. आज तुम्ही प्रसाद चालू करा, मला जमलं तर मी जॉईन करीन. मेबी मी आज एखाद्या वेळेस जॉईन मेबी नाही पण करीन प्रसादाला, बघूया. पण आपण घेऊया. अच्छा, संपायच्या आधी मी स्टॉप करतो. काही अनाउन्समेंट होत्या बट आय जस्ट